चीनीमंडी.com पॉडकास्ट। 21 ऑगस्टला 6 ठिकाणी करणार भाकियो कार्यकर्ते धरणे आंदोलन। व्याजासहित ऊस थकबाकीच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियन 21 ऑगस्टला जनपदच्या 6 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे। भाकियो पदाधिकाऱ्यांनी सरकारवर शेतकऱ्यांची उपेक्षा करण्याचा आरोपही केला आहे। भारतीय किसान युनियनचे जिल्हा महासचिव अशोक कुमार यांनी सांगितले की प्रदेश जनपद येथे हे आंदोलन होणार आहे। त्यांनी सांगितले की जनपद मध्ये जवळपास 625 करोड रुपये साखर कारखान्यांवर शेतकऱ्यांचे देय आहे। जिल्हा महासचिव यांनी सांगितले की 21 ऑगस्टला साखर कारखान्यांच्या संबंधित 6 ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येईल। यामध्ये कागलहेडी ठाण्यावर प्रदेश उपाध्यक्ष चौधरी विनयम कुमार यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होईल। सरसावामध्ये ब्लॉक अध्यक्ष सरदार भूला सिंग यांच्या नेतृत्वाखाली तर देवबंद ठाण्यावर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व तहसील अध्यक्ष ईश्वरचंद आणि ब्लॉक अध्यक्ष विनय करतील। नानुता ठाण्यावर प्रदेश सचिव आमिर हैदरी तसेच जिल्हा उपाध्यक्ष चौधरी जगपाल सिंग यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होईल। उत्तम शुगर मिल शेरमऊ साठी गंगोह ठाण्यावर धरणे आंदोलन जिल्हा महासचिव चौधरी अशोक कुमार, तहसील अध्यक्ष चौधरी देशपाल, ब्लॉक अध्यक्ष भुजपाल सैनी करतील। त्यांनी कार्यकर्त्यांना धरणे आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहन करताना सांगितले की या ठिकाणी होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा।